सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयाबद्दल बोलत होतो. आणि जसं मी सांगितलं, खूप लोकांशी बोलणं झालं, बऱ्याच लोकांचं म्हणणं मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं नाही, पण मनापासून कळकळ वाटते आहे, मनापासून हळहळत आहेत सगळेजण. आणि सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की येस वी आर देअर, तुम्ही चिंता करू नका. जर खरंच शेतकऱ्यांना वाटत असेल की काही व्यक्त व्हायचं आहे, काही बोलायचं आहे, माझं माध्यम आहे, खूप प्रभावी माध्यम आहे की जे तुमचा आवाज तुम्हाला ज्याच्यापर्यंत पोहोचवायचा आहे त्याच्यापर्यंत पोहोचवू शकतो. 6601935 हा नंबर आहे. माझ्या शोमध्ये जर तुम्हाला फोन लागत नसतील, जर कॉल उचलला जात नसेल, कारण इकडे 2-3 लाईन सुरू असतात, टेक्निकल गोष्टी आहेत या, सांगायला खरं तर नको, पण हरकत नाही. जर असं काही होत असेल, आणखीन एक नंबर मी स्क्वेअरमध्ये देऊन ठेवतो, 6607935 या नंबरवर कॉल करा. जे काय तुमच्या मनात चाललंय ते डिस्कस करा. तुम्हाला इथे येऊन बोलावं असं वाटत असेल, तुम्ही इथे येऊन बोला. जर कुठल्याही शेतकऱ्याला असं वाटत असेल की बाबांनो मी तिकडे यावं, मी तुमच्याशी चर्चा करावी या विषयासंदर्भात, आमच्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्या दारापर्यंत यावं, तरी सुद्धा सांगा, तरी यायची तयारी आहे. हे ही एक गोष्ट आहे जी आपल्या करवी होऊ शकते, जी रेडफॅम करू शकते. मॉर्निंग नंबर वन मध्ये सोल्युशन शोधण्यासाठी आपण प्रयत्नशील नक्कीच राहणार आहोत. येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा आपण या विषयाचा गांभीर्यानं जरा विचार करणार आहोत. तोपर्यंत हिंमत हारू नका, हीच एक महत्वाची गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांना सांगायची. आरजे रुद्रा 93.5@gmail.com. कसा वाटला शो, नक्की काय होताय तुम्ही. थोड्याच वेळात लक्ष्मी येते 3 तास नो त्रास घेऊन. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहा.